विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेचे प्रणेते थोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यामध्ये विविध संस्थांद्वारे आयोजित कार्यक्रमांद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी आज पुण्यात ही घोषणा केली. शुक्रवारी 1 ऑगस्टला पुरस्काराचं वितरण होणार आहे. डॉ टिळक म्हणाले की लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत गडकरी यांनी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीचं मोठं कार्य केलं आहे. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार आणि प्रसार त्यांच्याकडून होत आहे. हे योगदान विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं काल पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गावाच्या हद्दीत तसंच जेजुरी गावाच्या हद्दीत दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या भट्टीवर छापे मारले. या छाप्यांमध्ये सुमारे 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पुणे शहरातील नागरिकांना अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्री संबंधी माहिती असल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी केलं आहे. पुणे शहरातील मार्केटयार्ड भागात शारदा महिला मंडळाच्या नावानं असलेला रास्त भाव दुकानाचा परवाना श्रीकृष्ण ननावरे नावाची व्यक्ती कोणत्याही परवानगीशिवाय चालवत असल्याचं परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांनी तपासणी केल्यावर आढळून आलं. अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी हा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. तसंच शारदा महिला मंडळ सद्यस्थितीत अस्तित्वात आहे का याची खातरजमा करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं मोशी इथं 700 खाटांच्या भव्य रुग्णालय उभारणीच्या प्रकल्पाला वेग आला आहे. डिसेंबर 2023 मध्ये सुरू झालेल्या या 340 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची उभारणी 15 एकर जागेवर करण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांमधून लहान बाळ चोरी होऊ नये, चोरी झाल्यास ते तत्काळ सापडावं यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं कोड पिंक मार्गदर्शक प्रणाली राज्यातील 35 वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये लागू केली आहे. त्यामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयाचा समावेश आहे. कोड पिंक लागू झाल्यास रुग्णालयातील सर्व दरवाजे बंद करून सर्वांची तपासणी केली जाते. याबाबत नातेवाईकांमध्ये जागृती होणं आवश्यक आहे असं विभागानं सांगितलं आहे. मोफत बसवल्या जाणाऱ्या आधुनिक टाइम ऑफ डे मीटरबाबत अफवांना बळी पडू नका असं आवाहन महावितरणकडून वीज ग्राहकांना केलं जात आहे. पुणे परिमंडळात आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या 4 लाखांहून अधिक ग्राहकांसाठी वीज मीटर बसवण्यात आले असून वीज ग्राहकांनी अफवांना बळी न पडता हे मीटर बसवण्यास सहकार्य करावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे. या अत्याधुनिक मीटरमध्ये ग्राहकाला त्याचा वीज वापर मोबाईलमधून केव्हाही आणि कुठूनही तपासता येतो. महिला सेवा मंडळ आणि विद्यार्थी सहाय्यक समितीनं पुण्यात संयुक्तपणे उभारलेल्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन समाजसेविका लीला पुनावाला यांच्या हस्ते करण्यात आलं. या वसतीगृहात नव्यानं 80 मुलींची व्यवस्था होणार आहे. ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या मुलींना निवास भोजनाची सोय करतानाच त्यांना व्यक्तिमत्व विकासाचं शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचं कार्य कौतुकास्पद असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं. विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीनं पुढील महिन्यात आयोजित केलेल्या 12व्या विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षपदी डॉ अविनाश सांगोलेकर आणि स्वागताध्यक्षपदी डॉ पांडुरंग भोसले यांची निवड झाल्याबद्दल काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन यांच्या वतीनं दोघांचाही जाहीर सत्कार पुण्यात करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात खड्ड्यांचं निराकरण करण्यासाठी अभियंत्यांना नव्या तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल प्रशिक्षण देण्यात आलं. या 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात 157 अभियंते सहभागी झाले होते. पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी मराठा उद्योजक संघटनेच्या वतीनं पुण्यात प्रथमच 25 जुलै रोजी लोन आणि सबसिडी एक्स्पो आयोजित करण्यात आलं आहे. इथे सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. खडकवासला धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत 23 TMC म्हणजे 80% पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 55% होता अशी माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.